chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याची वेळच येऊ नये, आमदार बच्चू कडू। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफ करण्यापेक्षा शेतकऱ्यांवर कर्जच घेण्याची वेळ येऊ नये अशी धोरणं राबवणं गरजेचं असून शेतकऱ्यांना हमीभाव मिळणं आवश्यक असल्याचं महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले, अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीसंदर्भात देखील दिली जाणारी मदत वाढवणं गरजेचं आहे। या कर्जमाफीचा कोरडवाहू शेतकऱ्यांना, विशेषतः विदर्भ मराठवाडा या भागातील कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल। ते म्हणाले, पेरणी ते कापणी या कामाचा समावेश मनरेगात करावा, शिवाय सरकारकडून 75% शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होण्याची अपेक्षा आहे। मात्र फळ उत्पादक आणि बागायतदार शेतकऱ्यांसाठी वेगळं धोरण ठरवावं लागेल अशी अपेक्षाही आमदार कडू यांनी व्यक्त केली आहे।